जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। श्रवणम कीर्तनम विष्णुः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे जे नऊ भक्ती प्रकार सांगितलेले आहेत त्या भक्ती प्रकारामध्ये आपण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवद्गीतेमध्ये अर्थात भगवंतांनी श्रवणाबद्दल कुठं कुठं सांगितलं ते सर्व आतापर्यंत पाहिलं, तसंच कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य आणि सख्य आत्मनिवेदन राहिलेलं आहे, सख्य चाललेलं आहे। ज्ञानेश्वरी सलग निरूपण करून होते, भगवद्गीतेच्या एका पुढे एका श्लोकांवर प्रवचन होतात, मात्र विषयाच्या अंगानी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करावं अशा प्रकारचा विचार सुचला आणि एक प्रकारे हा ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू आडवा छेद म्हणू तशा प्रकारे सर्व ग्रंथामध्ये श्रवणावर आलेलं कीर्तनावर आलेलं तसं आता सध्या सख्यावर सर्व ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं असं आपण पाहतो आहोत। आणि तुम्हाला लक्षात आणून देतो आहे की सध्या सख्य हा विषय चाललेला आहे, कारण एक महिनाभर जवळपास आपण एक महिना निरूपण झाली नाहीत म्हणजे खूप जास्त वाटतं। मला वाटतं 22 जानेवारीला आपलं इथं प्रवचन झालं, त्याच्यानंतर 29 तारखेला पाचवा रविवार असल्यामुळं लेडी रमाबाई हॉल किंवा स्टुडंट्स हॉलमध्ये आपला कार्यक्रम झाला, त्याच्या पुढच्या रविवारी आपला उत्सव झाला, त्याच्या पुढच्या रविवारी 10 दिवसाच्या सुट्टीमध्ये अर्थात तो आला त्यामुळं प्रवचन झालं नाही आणि आज आपण एकत्र येतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी सख्य भक्तीवर जे जे सांगितलेलं आहे ते पाहत पाहत आपण 11व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेले आहोत। आपल्या सख्य भक्तीच्या निरूपणाची प्रगती मी तुम्हाला सांगतो आहे, 11व्या अध्यायापर्यंत आपण आलेले आहोत आणि 11व्या अध्यायाच्या प्रस्तावनेच्या ओव्यांमध्ये जे श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण होतं ते आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं। आता बोली जतसे ऐका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला, बाप बाप ग्रंथ गीता फादर फादर ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी, तेथींचे गौरव कैसे वानावे जे श्री शंभूचिये मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले मग आई का तो किरीटी घालूनी विश्वरूपी दिठी कैसी पहिली गोठी करिता जाहला हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतीती गत जो पती करू तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी म्हणे मागा कवणी कही जे पढियंतेने पुसिले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणो विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली डोळ्यांनी चर्मचक्षुंनी पण याबाबत माग कधीही कोणीही याला विचारलं नाही आतापर्यंत ते कसं काय विचारायचं असा अर्जुन मनातल्या मनात विचार करायला लागला मी जरी सलगीचा चांगू तरी काय आईसी हुनी अंतरंगू माझी कितीही सलगी आहे असं मान्य केलं तरी देवकीपेक्षा यशोदेपेक्षा जास्त असेल तेही हा प्रसंगू बिहाली पुसो माझी आवडे तैसी सेवा जाहली तरी काय होईल गरुडाची या येतुली परी तोही हे बोली करीचिना मी काय सनकादिका हुनी जवळा परी तयाही नागवेची हा चाळा मी काय आवडे न प्रेमळा गोकुळियांची आ ऐसा सगळ्या संतांनी श्रीकृष्णाच्या प्रेमाचं जे वर्णन केलं तर ते गोप आणि गोपींबरोबर केलं अर्जुनाबरोबर नाही अर्जुन असं म्हणतो की त्यांच्यापेक्षा काय मी जास्त प्रेमाच्या बाबत यांच्या जवळ आहे की काय तयाचेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासही साहिले परी विश्वरूपे हे राहविले न दावीची कवणा हा ठायवरी गुज याची ये अंतरींचे हे निज हे ठिकाण मात्र अत्यंत गुप्त आहे पवित्र आणि गुप्त असं आहे आणि याच्या अंतकरणामध्ये अगदी निज निकट यांनी सांभाळून ठेवलेलं असं आहे केवी उरावरी मज पुसो येपा आणि असं भेटल्याबरोबर विचारावं सरळ सरळ विचारावं असं मला कसं काय जमणार आणि न पुसेची जरी म्हणे आणि जर विचारूच नाहीये असा विचार केला असं जर म्हटलं तरी विश्वरूप देखील या विणे सुख नोहेची परी जिणे तेही विपाये विश्वरूप पाहिल्या खेरीज आता याचं एवढं वर्णन ऐकल्यानंतर याच्याच मुखातून विभूती योग त्याच्या आधी 9वा अध्याय त्याच्या आधी 8वा अध्याय दुसऱ्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत सांगितली गेलेली गीता याचा स्वाभाविक विकास आता तो सर्वत्र कसा भरून राहिलेला आहे हे पाहणं हाच आहे त्यामुळे हे पाहिल्याशिवाय मला आता सुख होणार नाही हे खरं आहे तरी जिणे तेही विपाये पण आता जगणं देखील मुश्किल झालेलं आहे आता हेच पाहावं अशी माझी आवड निर्माण झालेली आहे म्हणून आता पुसो अळू माळसे म्हणून आता हळूच काहीतरी प्रस्तावना करून मग विचारावं मग करू देवा आवडे तैसे मग दाखवलं तर दाखवलं नाही तर नाही येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो परितेची ऐसे निभावे जे एका दो उत्तरासवे दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी एक दोन प्रश्न उत्तर झाली न झाली तोपर्यंत अर्जुनाला सर्व विश्व रूप झाडा देऊन दाखवलं, वस्त्र कसं असं उलगडतो की नाही आणि दाखवतो, घडीतून उलगडून वस्त्र झाडा देऊन वस्त्र उलगडतो, तसं स्वतःच्या स्वरूपामधून झाडा दिला आणि सगळं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. अहो वासरू देखिलियाची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी. वासरू पाहिल्याबरोबर त्या वासराला दूध देण्याच्या निमित्ताने अत्यंत मोहानी खडबडून ती बसलेली उभी राहते. काय मग स्तन मुखाची भेटी काय पान्हा धरे. पहा पातया पांडवाचे मी नावे जो कृष्ण. राणी ही प्रतिपाळू धावे. रानात देखील सांभाळ करण्यासाठी जो धावला या पांडवांच्या करता म्हणून. ते दुर्वास आले ते की नाही, थोडा आवाज पाहिजे मला. दुर्वास आलेले होते आणि तेव्हा रानामध्ये द्रौपदीने धावा केला आणि श्रीकृष्ण रानामध्ये देखील पांडवांच्या संरक्षणाकरता म्हणून धावून गेले. तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही. अर्जुनानी काही विचारावं आणि याला ते सहन व्हावं. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझं वण. ऐसिये मिळवणी वेगळेपण पुरे हेची बहू. अशी मिळवणी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगळेपणा टिकून राहिलेला होता हेच फार झालं. स्नेहाचं मूर्तिमंत चिन्ह अवतरण म्हणजे अर्जुन आणि या स्नेहाला माझं वण घातलं पुष्ट करणारा असा श्रीकृष्ण. अशी मिळवणी झाल्यानंतर वेगळेपणा उरला हेच पुष्कळ झालं. खरं म्हणजे एकच व्हायचे. म्हणून या अर्जुनाची या बोला सरीसा देव विश्वरूप होईल आपैसा तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिजे तरी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐका तर कसा प्रसंग झाला. माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून परमगुह्य असणारी अशी अध्यात्म संज्ञित अध्यात्मामध्ये सांगितली गेलेली यस त्वया उक्तम वचस्तेन जी वचन तुझ्या मुखातून बाहेर पडली मोहोयम विगतो मम माझा मोह दूर झाला. जसा चाकर असतो आणि धन्याकडून काही अपेक्षेने गेलेला असतो मिळवण्याच्या तर तो गेल्या गेल्या काही मागत नाही. तो आधी म्हणतो की धनी विचारतो की काय कसा आहेस तुमच्या कृपेने काय कमी नाही असं म्हणतो. मागच्या वर्षी मुलीचं लग्न झालं तुम्ही मदत केली म्हणून तर झालं. मुलाचं शिक्षण होतं त्याच्यामध्ये देखील तुम्ही पाठीशी उभे राहिलात. मग मालक म्हणतो की मी असताना काही काळजी करू नकोस. काही अजून अडचण आहे का असेल तर सांग. तो म्हणतो तुम्ही असल्यावर अडचण कसली. हे सामान्य बोलणं आहे. जर कोणाकडून काही मागायचं असेल तर आधी त्याची स्तुती करावी लागते. तुमच्यामुळे आम्ही आहोत असं म्हणावं लागतं. आणि तुम्ही असल्यावर आम्हाला चिंता कसली असं म्हणावं लागतं. आणि मग ज्या चिंतेचा विषय आहे तो हळूच बोलावा लागतो. अर्जुन भगवंतांना म्हणतोय, कारण इथंच जर मोह गेला तर मग पुढे भगवद्गीता काय करतीये, कशाकरता सांगितली गेली? अर्जुन प्रश्न का विचारतोय? अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती, अर्जुनाच्या योग्यतेचा असा शिष्य कशा रीतीने सद्गुरूंशी देखील वर्तन करतो हे पाहण्यासारखं आहे. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस्त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. निसंदिग्धपणाने सांगतो की ज्या प्रकाराने तुम्ही सांगितलं त्या प्रकाराने माझा मोह गेला. आता मोह ही गोष्ट राहिली नाही. कोणता मोह होता अर्जुनाला? युद्ध करू की करू नको, स्वजनांशी युद्ध करू की करू नको, हा मोह होता. या युद्धाचे जे परिणाम होते ते परिणाम मोठे भयानक दिसत होते, पण परिणामवशात आपली मुलं राहतील असं वाटत नव्हतं. युद्ध आहे, पलीकडे कोण कोण योद्धे आहेत ते माहीत आहे. भीष्म द्रोण कर्ण यांच्या समोर आपली मुलं टिकाव धरतील का? अर्जुनाला केवळ दुर्योधनाची मुलं आणि दुःशासनाची मुलं आणि ती पाहून त्यांचा संहार होईल अशी काळजी नव्हती पडली. अर्जुनाला अशी काळजी पडलेली होती की आपली मुलं वाचतील की वाचणार नाहीत. हे खरं आहे की कित्येक मुलांना एकमेक प्रथम पाहत होते, तरी देखील हा मोह होता. याचं जे फळ स्वरूप राज्य जरी मिळालं तरी उपयोग काय? जर मुलं गेली आणि झालं तसंच, मुलं गेली आणि राज्य मिळालं असंच झालं. या युद्धाचे जे परिणाम आहेत ते परिणाम मोठे भयंकर आहेत. कुल स्त्रिया शरीर धर्मामुळं चुकीचं वागायला सुरुवात करतील. मोठ्या प्रमाणावर जर हत्या झाली, सगळ्या समाजाचा जसा विचार होता तसा आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांचा देखील विचार होताच. म्हणून कर्तव्य कर्म करावं की न करावं अशा प्रकारचा संदेह अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. अर्जुनाच्या मोहाचं स्वरूप होतं स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजनु, संग्रामा नाम मलिनु, पापाचरणु. प्रत्यक्षत ओघ प्राप्त कर्म म्हणून समोर युद्धाला उभा होता. पण अर्जुन भगवंतांना सांगतो की माझा मोह दूर गेला. आणि निश्चितपणाने भगवंत जे अध्यात्म ज्ञान सांगताहेत ते अध्यात्म ज्ञान मोह दूर होण्यासाठीच सांगताहेत. अर्जुनाच्या मोहाचं जे स्वरूप होतं ते देह, देहबुद्धी आणि देह संबंधित असं होतं. आणि भगवंत अर्जुनाला सांगत होते की न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजहा नित्यः शाश्वतः अयम पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर पडतील याच्यात शंका नाही, युद्ध आहे. स्वतः भगवंतच कौरवांच्या सभेत सांगून आलेले होते की ही तुमची सगळी मत्त झालेली माजलेली शरीर मी मातीला मिळवल्याखेरीज राहणार नाही. शरीर पडणार होती तरी देखील, शरीर जरी गेली तरी देखील अविनाशी अशी एक गोष्ट शिल्लक राहते. तू ज्यांना स्वजन म्हणतोस त्यांच्या ठिकाणी, तुझे मुलगे असोत अथवा पुतणे असोत, आत्म्याला मरण नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जुनी वस्त्र जशी बदलावी तथा शरीराणी. विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. तसं शरीर जीर्ण झालं की आत्मा वस्त्र बदलावी तसं शरीर बदलतो. तू मोहित होऊ नकोस. हे जे दृश्य आहे हे दृश्य पाहण्यासाठी म्हणून तूही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीस आणि तुझे जे संबंधित आहेत तेही एक ना एक दिवस जाणारच आहेत. इथं कर्तव्य एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते. अशा प्रकारचा आत्मविषयक उपदेश करून या भूमिकेवर कसं यायचं याच्यासाठी कर्मयोग सांगितला. या भूमिकेत स्थिर राहण्याची युक्ती म्हणून कर्मयोग युक्ती सांगितली. आत्मविषयक ज्ञान आणि कर्म करण्याची युक्ती मिळून बुद्धी स्थिर होते म्हणून स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. अर्जुनच्या अध्यात्म संज्ञित असं गुह्य याच्याबद्दल बोलतो आहे. ते अध्यात्म संज्ञित गुह्य म्हणजे जगत निर्माण झाल्यानंतर आणि मनुष्य मात्र निर्माण झाल्यानंतर अध्यात्म हे प्रकरण आलं. जेव्हा जगत नव्हतं तेव्हा फक्त एक ब्रह्मच होतं. अक्षरम ब्रह्म परमम. परम अक्षर अशीच एक वस्तुस्थिती होती. पण परमात्म्याच्या संकल्पाने जगत निर्माण झाल्यानंतर जी विविधांगी सृष्टी विचित्र विश्व निर्माण झालं त्या विश्वामध्ये तेच ब्रह्म खरं पण ज्यांच्या बुद्धीमध्ये वास करून राहतं त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हटलं जातं. स्वभाव हा अध्यात्म उच्चते. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्माबद्दल भगवंत असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असतन चिरे कवणे काळी. एरवी सपूरपण पहावे तयाचे पहावे तरी शून्यची नभे स्वभावे वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले. त्याचा पातळपणा असा की गगनाच्या गाळणीतून देखील ते सहज निसटून जाईल. इतकं सपूरपण सूक्ष्मता. आणि या सगळ्या आकारांमध्ये त्या आकारांचा झालेला पण तसा मुळीच नसणारा असा कोणत्याही काळी खरं म्हणजे निराकारच असणारा. जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हालविलेही न गळे ते परब्रह्म. विज्ञान म्हणजे जगत. या जगताच्या खोळीतून हलवलं तरी ते पडत नाही. जरी गगनाच्या गाळण्यातून गाळलं तर गाळून जाईल इतकं सपूर असणार असं. पण त्याचा निराळेपणा असा आहे जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची एक खोळे हालविलेही न गळे ते परब्रह्म. असं कायम टिकून राहिलेली अविनाश स्थिती. आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माचे नेणे. आणि आकाराच्या वेळेला आकार झाल्यानंतर देखील ज्यांच्या ठिकाणी अध्यात्म ही गोष्ट मुरलेली आहे तो मी जन्मा असं कधीही म्हणत नाही. मी जन्मधर्मा असं कधीही म्हणत नाही. तो आकारात येतो आकारातून जातो. आकार लोपी निमणे नाही कधी. आकार संपला तर तो नाहीसा झाला मेला असं त्याच्याबद्दल होत नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती अशी जी आपली ब्रह्म असेल तर ते पलीकडचं दुसरं काहीतरी दुसऱ्या कशाचा तरी उल्लेख आहे. पण आपल्याबाबत सांगायचं झालं तर तेच ब्रह्म जेव्हा आपल्या ठिकाणी येतं जेव्हा माझा संबंध असतो तेव्हा माझ्या ठिकाणी ते अशा रीतीने वर्तन करतं. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती, असं माझ्या सहज स्थितीत ते ब्रह्मच नित्यत्वाने वास करत असत. तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा, त्याला अध्यात्म असं म्हणायचं. गुह्यम अध्यात्म संज्ञितम, अध्यात्मामध्ये सांगितलं गेलेलं जे गुह्य दुसऱ्या अध्यायापासून या अध्यायापर्यंत सातत्याने एकच गोष्ट भगवंत सांगतायत. तू जी सांगितलीस त्यामुळं मग समजून आलं की पक्ष्यांमध्ये गरुड आहे, पण गरुड हा आकार आहे, त्याच्या आत असणारं जे अध्यात्म म्हणून आहे, शुद्ध जाणीव स्वरूप अशी जी स्थिती आहे ती येत ही नाही आणि जात ही नाही. शरीर पडलं तरी देखील तसंच राहतं, शरीराच्या येण्याबरोबर आल्यासारखं दिसतं, पण अजन्म आहे गरुडाच्या बाबत. पांडवानाम धनंजय हा धनंजयाच्या बाबत, वृष्णी नाम वासुदेवोस्मी वासुदेवाबद्दल श्रीकृष्णाबद्दल, राम शस्त्रभृतामहम रामाबद्दल, मनुंबद्दल कपिलांबद्दल, असित देवल व्यास त्यांच्याबद्दल, आणि एवढंच काय सर्व सृष्टीबद्दल असं भगवंत म्हणाले. अर्जुन असं म्हणतो की अध्यात्माबद्दल तुम्ही जे सांगितलं ते मला समजलं, मला समजलं आता की मी जन्मा नाही, मी अजन्मा आहे हे मला समजलं. जे ब्रह्म आहे ते ब्रह्मच माझ्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं आहे. मी शरीर धर्मा असा दिसत असलो तरी देखील माझ्यामध्ये ब्रह्मच आहे हे मला समजलं. शरीराच्या लोपानी मी कुठेही जाणार नाही, मी जसाचा तसा आहे हे मला समजलं. मग पार्थू देवा ते म्हणे, प्रस्तावना करतोय विश्वरूप दाखवावं म्हणून, जी किती नम्रता, तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधी, माझ्या करता ज्याच्या संबंधी बोललं जात नाही ते वाच्य तुम्ही केलं, ते तुम्ही मला निरूपण करून सांगितलं, तुम्ही कृपानिधी आहात. कृपानिधी म्हणजे कृपेचा खजिना साठा, तुम्ही मूर्तमंत कृपा आहात, तुम्ही कृपानिधी आहात, आणि त्या कृपेचाच एक भाग म्हणून तुम्ही ज्याच्या संबंधी बोललं जाऊ शकत नाही ते तुम्ही मला सांगितलं, ते वाच्य तुम्ही माझ्यासाठी केलं, जे अवाच्य आहे ते तुम्ही वाच्य केलं, वाणीमध्ये आणलं. जै महाभूते ब्रह्मी आटती, ज्या वेळेला महाभूत पंचमहाभूत ब्रह्माच्या ठिकाणी नाहीशी होतात, लीन होऊन जातात, जीव महदादींचे ठाय फिटती, सगळे जीव देखील अव्यक्त दशेत परमात्म्याशी एकत्रित होतात, आणि महद आदी मूळ माया देखील त्याचीही वार्ता उरत नाही. तई जे देव होऊन ठाकती, त्यावेळेला ते ज्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी अथवा देवाच्या ठिकाणी एकरूपता साधतात, ते विषवण ते विसवणे शेषींचे, ते सर्वात अंतिम परमगंतव्य असं स्थान, सर्वात शेवटी तिथं जाऊन थांबायचं आहे. त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी लीन व्हायचं आहे. होते हृदयीची परिवरी, हृदयाच्या मंदिरामध्ये रोविले कृपणाची परी, अत्यंत कृपणासारखं कंजूष व्यक्तीसारखं तुम्ही अत्यंत हृदयात जतन करून ठेवलेली अशी ही गोष्ट होती. स सर्वांच्या बाबत असणारी सत्यस्थिती पण तुम्ही गुप्त करून ठेवलेली होती तुमच्या ठिकाणी, शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली. शब्द ब्रह्म देखील या वस्तुस्थितीपासून चोरून राहिलं. शब्द ब्रह्माला देखील ही गोष्ट सापडली नाही. ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिये फोडिले, छाती फोडून माझ्या समोर ते तुम्ही मला दाखवलं, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. ते गुप्त असं ज्ञान माझ्या पुढं ते तुम्ही आजी आपुले ते ज्ञान तुमचं स्वतःचं म्हणून ओळखलं जाणारं ज्ञान तुम्ही माझ्या पुढं प्रगट केलं. जया अध्यात्मा वोवाळिले ऐश्वर्य हरे, की जे प्राप्त करण्यासाठी जे अध्यात्म म्हणजे देहामध्ये असणारं ब्रह्माचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या ऐश्वर्याचा त्याग करून प्रत्यक्ष आदिनाथ शंकर स्मशानात जाऊन राहिले हे समजावं म्हणून जया अध्यात्मा वोवाळिले ऐश्वर्य हरे, ज्या ज्ञानावरून सर्व ऐश्वर्य कुरवंडी करून ज्यांनी फेकून दिलं आणि स्मशानात जाऊन राहिले ओवाळून टाकलं, ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही. अशा एक सलग बोलण्यात तेवढी मोठी गोष्ट तुम्ही मला दिलीत, मला सांगितलीत. हे बोलो तरी आम्ही तुझं पावोनी कायचे, हे आम्ही तुझ्या समोर बोलतो आहोत. हे बोलो तरी आम्ही, हे आम्ही तुझ्याशी पात्र बोलतो आहोत. तुझं पावोनी कैसे, हे प्राप्त करून आम्ही तुझं तुझ्यापाशी बोलतो आहोत. तुझं ज्ञान जे तू उघड करून आम्हाला सांगितलं ते आम्ही प्राप्त केलं. परी साचची महामोहाची पुरी बुडाले या देखोनी सीसवरी, महामोह रूपी पुरामध्ये डोक्यापर्यंत बुडालेला म्हणजे संपूर्ण बुडालेला. बुडाले या देखोनी सीसवरी तुवा आपणपे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. खरं म्हणजे मी महापुरात बुडत होतो मोहाच्या, पण तुम्ही उडी घातली. गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावत आहे, उडी घातली जाहला जीव दावी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, अशी गोष्ट अनेक वेळेला तुम्ही केली पण माझ्याही बाबत केली. मी महामोहाच्या पुरामध्ये बुडत होतो, तुम्ही उडी घातली आणि फार मस्तक देखील बुडत असलेल्या मला तुम्ही बाहेर काढलं. एक तू वाचूनी काही विश्वी दुजयाची भाषण आही, की कर्म की आमूचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणो. आता तुझ्या वाचून या विश्वामध्ये दुसरं कोणीही नाही, पण आमचं कर्मही असं चांगलं किंवा आमचं नशीबही असं चांगलं की ही वस्तुस्थिती आहे असं आता आम्ही म्हणू शकतो. एरवी आम्हाला हे म्हणता आलं नसतं, पण तुझ्यामुळं माझा मोह गेला म्हणून आता की आमूचे कर्म पाहिजे आम्ही आधी म्हणो. आमचं कर्म म्हणजे आम्ही तुझ्या बरोबर आलो, तुझे सवंगडी झालो, तुझे नातेवाईक झालो, तुझं आणि आमचं प्रेम निर्माण झालं, हे आमचं कर्म आणि तेच आमचं नशीब। मध्ये मी बाळासाहेब ठाकरेंची सहज मुलाखत लावली, टीव्ही लावला तर मुलाखत लागली, तुम्ही ज्यांना मोठं केलं ते तुमच्यापासून दूर गेले कसे, कर्म माझं म्हणाले माझं कर्म म्हणून गेले दूर असं म्हणाले। म्हणून कर्म हा शब्द नशिबाला देखील वापरला जातो। अजून एका ठिकाणी असा वापरलेला, अटल बिहारी वाजपेयींना मुशरफ आले आणि चर्चा चालू असताना मध्येच नाखुशून निघून गेले, ते म्हणाले अशा पाहुण्याचा पाहुणचार करायला मिळाला माझं कर्म असं म्हणाले। इथं चांगल्या अर्थाने म्हणतात की आमूचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणो, ही गोष्ट खरोखरच आहे। ज्याची शब्द ब्रह्माला ही चोरी होती, अशी गोष्ट तू माझ्याकरता उघडी करून सांगितलीस आणि माझी ही द्वैताची भाषा गेली, हे आमचं नशीब, हे आमचं सुदैव की आम्हीही त्या भावाला प्राप्त झालो। मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू, मी अर्जुन म्हणून या जगामध्ये, आणि आपण देखील काय आपली नावं आहेत आणि आपण सांगतो की अमुक अमुक मी आहे, तर अर्जुन खरंच त्या काळामध्ये अर्जुनासारखा योद्धा नव्हता, सचशील, प्रामाणिक, रुजू बुद्धीचा आणि महाप्रचंड योद्धा। त्याच्या ठिकाणी जी जिज्ञासा होती अशी वर्णन आहे की त्यांनी कुंतीला एकदा विचारलं अगदी लहान असताना की एवढे घोंगावणारे वारे कसे निर्माण झाले, तेव्हा कुंती म्हणाली की रामचंद्रांनी बाण सोडला आणि त्यामुळे असे झंझावात निर्माण झाले। तर अर्जुन कुंतीला विचारतो मला हे जमेल, मी देखील अशी बाणांची वृष्टी करेन की जेणेकरून असे झंझावात निर्माण व्हावेत। त्याच्या आकांक्षा फार मोठ्या होत्या आणि एकेक त्याने कित्येक वेळेला सर्वांचा पराभव केलेला होता। भीष्म आणि द्रोण जर सोडले तर जी दिव्य शस्त्र आणि अस्त्र आहेत त्यांनी तो अधीत होता, सबंध युद्धामध्ये त्यांनी त्याचा वापर केला नाही, ती शिकण्यासाठी तो स्वर्गात गेला, पण अत्यंत संयमाने युद्ध केलं। खरा क्षत्रिय होता की युद्धात ठरून ठेवलेले नियम कशा तऱ्हेने मोडले नाहीत, नाहीतर बसल्या जागी देखील जयद्रथाला मारता आला असतं, एवढा शोधायची गरज नव्हती। त्याच्याकडे त्या प्रकारची सगळी स्मर्तृगामी शत्रूला मारू शकेल अशी ही अस्त्र होती, पण त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रचंड पराक्रमाने हे सगळं केलं। कशीही युद्ध वेडीवाकडी लढली गेली तरी ब्रह्मास्त्राचा प्रयोग त्यांनी केला नाही। कर्ण मात्र आठवायला लागला, ब्रह्मास्त्र आठवायला लागला, त्याला सोडण्याची इच्छा होती अर्जुनावर आणि रथावर बसलेले होते। श्रीकृष्ण केवढा संहार होऊ शकत होता, कर्णाला आठवले नाहीत मंत्र, पण जे कर्णाला झालं नाही ते अश्वत्थाम्यांनी केलं, युद्ध क्षत्रियांनी करावं। अश्वत्थाम्याला जमलं नाही, तेवढा संयम अश्वत्थाम्याला झाला नाही। तो जे म्हणत होता की मी जगी एकू अर्जुनू, हा काही फुकटचा अभिमान नव्हता, तेवढं सामर्थ्यच होतं। ऐसा देही वाहे अभिमानू, पण ते परमार्थाच्या भाषेमध्ये परम कल्याणाकरता ते चुकीचं होतं। अशा प्रकारच्या अभिमानाने कोणीच कुठं जाऊ शकत नाही, असं भगवंत अर्जुनाला सांगत होते. अर्जुनालाही लक्षात आलं की मी अशा प्रकारचा वृथा अभिमान बाळगत होतो. आणि कौरवाते या स्वजनु आपुले म्हणे, याही वरी याते मारीन म्हणे तेणे पापे के रिगेन. यांना मी मारीन, यांना मारल्यानंतर जे पाप मला लागेल त्यामुळं माझी धडगत काय. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू, असं दुःस्वप्न मी पाहत होतो तोच तुम्ही मला जाग केलं. देवा, गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. पाण्याची तहान होती आणि मृगजळ पिण्याचा प्रयत्न करत होतो. गंधर्व नगरीची वस्ती म्हणजे एक कल्पित वस्ती, जसं तुम्ही आकाशात पाहता ढग यावेत आणि हनुमंतासारखा दिसावा, क्षणात विकराळ राक्षसासारखा दिसावा, याला गंधर्व नगरी असं म्हणतात, कल्पित नगरी. ती नगरी आता मी सोडली. गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, मी परत फिरलो. या सगळ्या कल्पना मी सोडून दिल्या. खरं म्हणजे मी उदकाची या आरती रोहिणी मृगजळ पीत होतो. जी किरडू तरी कापडाचे, तरी लहरी येत होती या साचे. पण भ्रम असा होता, किरडू म्हणजे साप, पण कापडावर दोरीवर सापाचा आभास झालेला होता. काहीतरी कुठेतरी पडावा धडपडत, काटा मोडावा तिथं काहीतरी पडलेलं दिसावं तर तो साप आहे असं वाटावं. घाबरून धडपडून दुसरीकडे जावं, सापाचं विष भिंत आहे अशी भावना व्हावी, निपटीत पडून जावा. भ्रमामुळं विषाच्या लहरी मात्र येतच होत्या, वाटत होतं की चावलाय. ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. फुकटचा मरत होतो, मोहामध्ये सापडलेलो होतो, पण मला बाहेर काढण्याचं श्रेय निश्चितपणाने तुझं आहे. आपुले प्रतिबिंब नेणता. ज्ञानेश्वर महाराजांनी हिसाब नीती वाचलेली होती असं दिसतंय. तेव्हाही पंचतंत्राच्या गोष्टी, हिसाब नीती, अलिबाबा 40 वर असं सगळं बहुतेक पुस्तकं या प्रकाशनांनी काढलेली होती. सिंधबादच्या 7 सफरी. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखोनी आता. सिंह फिरत असताना एका ठिकाणी विहिरीच्या मध्ये त्याला दुसरा सिंह दिसला. ही जी हिसाब नीतीतली गोष्ट आहे त्याचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. त्यांनी डरकाळी फोडली तर प्रतिध्वनी ऐकू आला. सिंहाला वाटलं की हा देखील हा गर्जना डरकाळी वाघाची. त्यांनी गर्जना केली तर गर्जनेचा प्रतिध्वनी आला. तेव्हा सिंहाला वाटलं की हा जो विहिरीत सिंह आहे तोही गर्जना करतो आहे असं म्हणून तो त्याच्यावर धावून जाणार. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसा धरीजे तेवी अनंता राखिले माते. आणि तो भानावर यावा त्या प्रकारे तू माझा सांभाळ केलास, माझं रक्षण केलंस. एरवी माझा तरी येतुले वरी एक एक निश्चय होता अवधारी, जे आताची साताही सागरी एकत्र मिळीजे. भले सप्त समुद्र एकत्र येवोत, हे जगची आघवे बुडावे, जगबुडी होवो, वरी आकाशही तुटोनी पडावे, तरी झुंजणे न घडावे गोत्र जेशी मज, असा माझा निश्चय होता खरा. ऐसिया अहंकाराची वाढी, मी या आग्रह जळी दिधली होती बुडी. चांगची तू जवळा, एरवी काढी कवणू माते. तू जवळ होतास ते बरं झालं, एरवी मला कोणी वर काढलं असतं. नाथिले आपण पा एक मानिले, आणि नभतया नाम गोत्र ठेविले. वस्तुत शुद्ध जाणीव स्वरूप अविनाशी एक देह धरून आलेला होता. त्याला कोणीतरी अर्जुन असं नाव ठेवलेलं होतं. नाथिले आपण पा एक मानिले, हे खरं माझं स्वरूप नाही, पण मी मानलेलं होतं. आणि नभतया नाम गोत्र ठेविले, आपोआपच नाम गोत्र सगळं निर्माण झालं. थोर पिसे लागले होते तरी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी, लाक्षागृहातून जळत आम्ही जळून नेलो असतो, पण तुम्ही आम्हाला वाचवलं. विदुर आणि श्रीकृष्ण यांचा संबंध होता एकमेकांशी. विदुरांनी ते भुयार खणवलं. श्रीकृष्णांना माहीत होतं, श्रीकृष्णांच्या सल्ला मसलतीने ते झालं. आणि पांडव सुखरूप भुयारातून बाहेर पडले. मागा जळत काढिले जोहरी, तई ते देहासीची भय अवधारी. पण तेव्हा आमचा देह गेला असता ते भय देहाला होतं. आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. पण आत्मचैतन्यालाही विसरणं हे अधिक संकटात सापडण्यासारखं आहे. दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. मग महारणव गवाक्षे रिघवनी ठेला. हिरण्याक्ष राक्षसानी माझी बुद्धिरूपी वसुंधरा पृथ्वी काखेत मारून समुद्रामध्ये प्रवेश केला. माझ्या बुद्धीवर हिरण्याक्षांनी ताबा घेतला. तेथ तुझे गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे. परत माझी बुद्धी मला मिळणं, माझी बुद्धी मला सोडवली जाणं आणि मला प्राप्त होणं हे दुसरे वराह होणे पडिले तुझं. त्यावेळेला भगवंतांनी वराह अवतारामध्ये समुद्रात प्रवेश करून पृथ्वी बाहेर काढली. माझ्याही बाबत तू तसंच केलंस. ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले. परी पाचही पालव मोकलिले मज प्रती. माझ्या करता जणू तुम्ही पंचप्राण अर्पण केले आणि मला बाहेर काढलं. जे काही न वचेची वाया भले यश फावले देवराया. जे साध्यंत माया निरसली माझी. अथपासून इतिपर्यंत प्रारंभापासून शेवटपर्यंत साध्यंत आधीपासून अंतापर्यंत आता माया ही गोष्ट मला उरली नाही. तुम्ही ती निरसून टाकली. भले यश फावले देवराया. फार मोठं यश मिळालं. माया जाणं मोह जाणं याच्यासारखं यश काय. आजी आनंद सरोवरींची कमळे तैसे हे तुझे डोळे. आनंदरूप आनंद सरोवर असावं म्हणजे जे जळ आहे सरोवरातलं तर ते आनंद या जळानी युक्त असावं. त्या सरोवरामध्ये कमळं फुललेली असावीत. आनंद आणि त्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर फुललेली कमळं ही किती उठून दिसतील. तसं भगवंतांचा भगवंतांचं मुखमंडल आनंद स्वरूप आणि त्याच्यावर भगवंतांचे मोठे आकर्षक मोठे सुंदर असणारे डोळे. जी आनंद सरोवरींची कमळे तैसे हे तुझे डोळे. श्रीकृष्ण अतिशय अतिशय सुंदर होते. श्रीकृष्णांचे वडील वसुदेव तर त्या काळातले सर्वात सुंदर पुरुष म्हणून ओळखले जात असत. त्यांचं सौंदर्य भगवंतांना लाभलेलं होत. असे हे डोळे आपुलिया प्रसादाची राऊळे जया लागी करीती. त्या डोळ्यातून वर्षा होतो प्रसादाचा प्रसन्नतेचा. त्यामुळे जणू मंदिर निर्माण होतात. जो पाहतो त्याच्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो. ज्याच्या करता म्हणून तुम्ही हे सर्व करता हा हो तयाही आणि मोहाची भेटी. तुम्ही हे सर्व माझ्या करता करता आणि मला मोह प्राप्त होईल. माझी आणि मोहाची गाठ पडेल. हे कायसी पाबळी गोठी. अर्जुन भगवंतांना म्हणतो की ही तुच्छ गोष्ट. असं कसं होऊ शकेल. केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी. समुद्राला आग लागलेली आहे. समुद्रात जो वणवा त्याला वडवानळ असं म्हणतात. तो वडवानळ शमवण्यासाठी म्हणून मृगजळानी वर्षावं. मृगजळ तुच्छ तो काय तो वडवानळ शांत करू शकेल. तसं मला एवढे तुम्ही अनुकूल असताना मला मोह होणं शक्यच नाही असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. आणि मी तव दातारा ये कृपेची या रिघोनी गाभारा. आणि हे दातार देणारे सुप्रसिद्ध तुम्ही दिल्यामुळं तुमच्या कृपे कृपारूपी गाभाऱ्यामध्ये घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. माझ्या देहात असणारं जे ब्रह्म आहे अध्यात्म म्हणून ओळखलं जाणारं ते आता मला समजलेलं आहे. तेडे माझा जी मोह जाये इथं विस्मयो काही आहे. तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती. तुझे पाय धरले आणि उद्धरलो. आता माझा मोह गेला याच्यात काय शंका काय विस्मय आश्चर्य काय. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. अजूनही वर्णन पुष्कळ आहे. एवं एतत् यथार्थत्वं आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपं ऐश्वरं पुरुषोत्तम. तुझा जो विस्तार मी ऐकला तसंच तुझं महात्म्य आहे. हे कमलपत्राक्ष कमलपत्राप्रमाणे नेत्र ज्याला लाभलेले आहेत अशा हे श्रीकृष्णा तुझं अव्यय महात्म्यच तसं आहे. एवं एतत् यथा तत्वम आत्मानं परमेश्वर. अशा प्रकारे जसं तू सांगितलंस तसाच तू आहेस. आता तुझं जे ते दर्शन आहे द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. ते तुझं ऐश्वर्य रूप मी पाहण्याची इच्छा करतो असं अर्जुन म्हणतो. मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो. मी पाहू शकेन असं जर तुला वाटत असेल मी पाहायला समर्थ आहे असं जर तुला वाटत असेल योगेश्वर ततो मे त्वम दर्शयात मानमव्ययम, तू योगेश्वर आहेस, तू तर मला ते अव्यय स्वरूप दाखव. याच्यावर मात्र आपण पाहणार आहोत, मधले दोन श्लोक आपण सोडणार आहोत. याच्याही सगळ्या ओव्या या सत्यभक्तीच्या वस्तुत आहेत की नाहीत, काही स्तुतीच्या ओव्या आहेत, पण हा श्लोक या सत्यभक्तीच्या अंतर्गत म्हणजे एकमेकांचा जो प्रेमभाव होता, हे जे सगळंच बोलणं आहे ते खरं घ्यायला हवं असं आहे. पण हा चौथा श्लोक जर तुला शक्य असेल आणि मी पाहेन असं जर तुला वाटत असेल तर तू मला तुझं हे विलक्षण असं विश्वरूप दाखव असं अर्जुन म्हणतो, त्या ओव्या आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. हरिओम तत्स. विठ्ठल विठ्ठल.